हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचा एकदम आनंदाचा उत्सव उत्सव नाही तर महोत्सव श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव. तर सर्व भक्तांना ज्याचे आतुरतेनं सर्वजण वाट बघत असतात तो हा असा उत्सव. आणि आपण बघतो की भगवान श्रीकृष्ण या पृथ्वी तलावर प्रकटलेले आणि त्यांनी या संपूर्ण अशा लीला केलेल्या आहेत. तर आजची आपण स्थिती बघतो की कशा प्रकारे सर्वजण दुःखी आहेत, की सर्वांना भगवंतांचं दर्शन घेण्याची अतिशय लालसा आहे आणि काही कारणास्तव दर्शन घेऊ शकत नाही, घरातच त्यांना बंदिस्त राहावं लागत आहे. तर आपण बघू शकतो वसुदेव आणि देवकींचं जीवन पण की कशा प्रकारे त्यांचं होतं, की त्यांनी तर भगवंतांच्या त्या दर्शनासाठी कंसांनी त्यांना काय केलेलं, लॉक अप मध्ये टाकलेलं, तुरुंगामध्ये त्यांनी त्यांना टाकलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये ते त्यांची इच्छा होती की भगवान प्रकट होतील आणि आम्हाला सर्व या दुःखातून बाहेर काढतील. परंतु आपण बघतो की पुन्हा ज्यावेळी भगवान प्रकट होतात ते गोकुळाला निघून जातात आणि पुन्हा त्यांची जी समस्या आहे ती तशीच राहते. तशाच प्रकारे आपण बघतो की आजचा हा जन्माष्टमीचा दिवस की भगवान आजच्या दिवशी प्रकट होत आहेत. तर आपण या ठिकाणी भगवान सांगतायत की कशा प्रकारे या पृष्णी आणि सुतापायांना सांगतात की त्यांनी अनेक वर्ष तपस्या केली होती की त्यांना भगवान पुत्र रूपाने प्राप्त व्हायला हवे होते, पुत्र रूपाने पाहिजे होते. आणि म्हणून ते अनेक वर्ष तपस्या करतायत आणि त्या तपस्येचं फळ म्हणून भगवान स्वतः त्यांच्या समोर प्रकट होत आहेत आणि ते म्हणतायत की तुम्ही याच नाही, तुम्ही माझ्या अनेक जन्मामध्ये माझे तुम्ही माता पिता आहात. आणि आता ते सांगतायत की आता तुम्ही काय करा की दोघांनी पुत्र रूपाने अखंड चिंतन करा आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे हे जाणून तुम्ही काय करा, सदैव ध्यानात ठेवा आणि प्रेमाने आणि स्नेहाने निरंतर चिंतन करा. त्याने हे सांगतात जेणेकरून मी काय होईन, लवकरच तुमच्या पोटी प्रकट होईन. आणि अशा प्रकारे भगवंतांना आदेश देत आहेत आणि ते त्याप्रकारे भगवंतांना चिंतन करतात. आणि प्रभुपाद या ठिकाणी खूप सुंदर सांगतायत, ते म्हणतात भगवत धामी परत जाण्यास आतुर असलेल्या साधकांसाठी विशेषतः महत्वपूर्ण आहे. तर प्रभुपाद इथे म्हणत नाहीत की जाण्यास असलेल्या म्हणजे भगवत धामी ज्याला जायचं आहे त्यांच्यासाठी नाही, तर जे आतुर आहेत, काय या ठिकाणी शब्द वापरतात प्रभुपाद, आतुर की जो व्यक्ती आतुर आहे तिकडे जाण्यासाठी. आणि आपण बघतो की तिकडे जाण्यासाठी आतुरता त्याच वेळी येते की ज्यावेळी व्यक्ती या भौतिक जगातील व्यवहारातून तो काय करतो की त्याप्रती निरासक्त होतो आणि त्याचवेळी तो तिकडे जाण्यासाठी काय होऊ शकतो, तिकडे त्याचं मन त्याचं लक्ष लागू शकतं, अन्यथा मग तो भौतिक या गोष्टीतच तो काय होतो लिंपून राहतो. जसं तुकाराम महाराज वर्णन करतात एका अभंगात, तर त्या अभंगात ते म्हणतात की जसं की एक आजीबाई असे तिला पंढरपूरला जायचं असतं आणि मग पंढरपूरला जायचं आहे, जवळजवळ वारी आहे 15-20 दिवसाची. तर मग घरामध्ये काही सर्व व्यवस्था ती देत असते की सांगते की सर्व काही व्यवस्थित धान्य भरलेलं आहे, काळजी घे हे सर्व आहे, शिणकुड्याचं ते गौरे आहेत ते भरून ठेवलेले आहेत, मी येईपर्यंत फोडू नकोस. तर अशा प्रकारे ती सांगत असते सगळ्यात. आणि तिसून पण म्हणते तुम्ही काय चिंता करू नका, जाऊन या बिंदास पण जाऊन या, निश्चिंत होऊन जाऊन या. आणि मग ती सांगताना तिला वाटतं अरे नाही नाही नाही, हिला वाटते की मी गेलंच पाहिजे आणि मग इकडे ती काय करेल सगळ्या या गोष्टींचा भोग घेईल आणि ज्या गोष्टी मी सर्व एवढ्या मेहनतीने कष्टानं केलेल्या आहेत आणि त्यामुळे म्हणते मी तिकडे जाऊन काय करू, तर माझं मन इथंच राहील तर मी इथंच राहते. तर अशा प्रकारे काय करते ती तिकडे जातच नाही. तशाच प्रकारे आपण या भौतिक व्यवहारामध्ये जर लागून राहिलो तर मग भगवत धामाची आपल्याला ती आस लागून राहणार नाही. आणि त्यासाठी काय झालं पाहिजे की या भौतिक जगातील या दुःखांची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. परंतु या भौतिक जगातील दुःखांची जाणीव न होता आपण काय करतो की त्याच्यावर मात कसं करता येईल यासाठी अनेक प्रयत्न करत आहोत. जसे एक कथा सांगितली जाते की एक शास्त्रज्ञ होता आणि त्यानं एका पिंजरा बनवलेला, एक विशेष पिंजरा बनवलेला आणि त्याच्यामध्ये एक उंदीर त्याने पकडले सोडलेलं त्या उंदरात. आणि त्या उंदीर त्या पिंजऱ्यात फिरत असताना बघतो तर काही 2-3 बटणं होती आणि तो उंदीर काय करतो एक बटन दाबतो, त्याचा पाय पडतो त्या बटणावर, तर काय होतं वरनं दगड पडतात. मग तो दुसऱ्या बटणावर पाय पडतो तर तिथून बारीक असं पाण्याचं फवारे पडतात आणि तिसऱ्या बटणावर त्याला काय होतं, ब्रेडचा तुकडा पडतो. आणि मग तो उंदीर म्हणतो, अरे हा हे बटन ना हे चांगलं आहे, हे जर दाबलं आपल्याला खायला मिळेल. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी परत तो बटन ब्रेडच्या आशेनं तो काय करतो, बटन दाबतो. पण तिथं काय होतं, पुन्हा ते बारीक दगड पडतात. अरे म्हणलं, अरे काल तर इथून ब्रेड आलता, इथं आज कसं काय. तर शास्त्रज्ञांनी काय केलेले होते, बटन चेंज केलेले होते. आणि त्यामुळे मग दुसरं बटन पाणी येतं आणि मग तिसरा ब्रेड. आणि रोज असं त्यावेळेस दोन वेळा त्याला खड्या झेलावे लागतात, नंतर पाणी पाण्याचे फवारे झेलावे लागतात, आणि नंतर मग कुठंतरी त्याला खाण्यासाठी मिळतं. तर अशा प्रकारे रोज ते येतो. एक दिवस शास्त्रज्ञ काय करतो, तो दरवाजा पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवतो. पण हा उंदीर त्या बटणा दाबण्यात इतका व्यस्त असतो, तो विसरून जातो की अरे मला बाहेर गेला तर काही कष्ट म्हणजे स्वतंत्र मी जगू शकतो आणि स्वतंत्र भोजन मिळू शकतं. परंतु त्याच्याकडे लक्षच नाही त्याचं. तो काय करतोय, केवळ ती बटणं दाबून ते ब्रेडच्या तुकड्याच्या आशेनं काय करतोय, ते बटणं दाबण्यामध्येच काय होतोय, व्यस्त होऊन जातोय. आणि अशा प्रकारची ही अवस्था कोणाची आहे, आपल्या सर्वांची, की भगवान स्वतः या ठिकाणी येत आहेत, की भगवंतांना त्यांचं शाश्वत धाम आहे, सोडून या भौतिक जगात या दुःखमय जगात येण्याची काही आवश्यकता नाही आहे. तिथं त्यांचं असं अनंत असं सर्व गोपी आहेत, अनंत वैष्णवगण आहेत, सर्व अनंत कोटी भक्तवृंद आहेत तिथं. आणि त्यांच्या संघामध्ये ते आनंद घेत आहेत, सर्वांना सेवा देत आहेत, आनंद देत आहेत. पण तरी पण त्या सर्वांना सोडून या भौतिक जगात भगवंत येत आहेत. तर काय येत आहेत, केवळ आपल्यासाठी, की आपल्यासारखे सैबद्ध जीव आहेत या भौतिक जगामध्येच आनंद घेत आहेत. आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना आपल्या सौंदर्याचं रूप सौंदर्य दाखवण्यासाठी, आपल्या लीलांचं श्रवण करण्यासाठी, जेणेकरून हा व्यक्ती काय होईल, माझ्याकडे आकर्षित होईल, माझ्या कथांच्याकडे आकर्षित होईल, माझ्या नामाकडे आकर्षित होईल. आणि येन केन प्रकारे तो काय होईल, माझ्या भगवत धामला, माझ्याकडं माझ्या शाश्वत स्थिती, त्याची जी शाश्वत स्थिती आहे त्या शाश्वत स्थितीला तो प्राप्त करू शकेल. आणि म्हणून मग भगवान काय करत आहेत, एवढे सतत दुःखी आहेत. जसं एखादा पिता आहे, श्रीमंत पिता आहे, पण त्याचा जो मुलगा आहे तो राग भरून तो काय केलेला आहे, निघून गेलेला आहे. तर तो पिता जसा दुःखी असतो तशा प्रकारे भगवान, तशा प्रकारे नाही, त्याच्या हजारो पटीनं दुःखी भगवंत आहेत, की कशा प्रकारे त्या पुत्राला पुन्हा घेऊन यायचं. एवढं सर्व धन दौलत संपत्ती सर्व आहे, पण तो काय करतोय, या दोन वेळच्या खाण्यासाठी तो इथं मोठा संघर्ष करत आहे. तर एवढ्या संघर्षातून वाचवण्यासाठी भगवान नेहमीच प्रयत्नशील असतात. आणि मग भगवान म्हणून काय करतात, की स्वतः येत आहेत या ठिकाणी, अवतार घेत आहेत. नंतर बघतो आपण कितीक ते स्वतः झाले, नंतर अनेक अवतारांना ते पाठवत आहेत, मत्स्य कुर्म वराह अनेक अवतार ते काय होतात, प्रकट होऊन त्या अवतारांच्या द्वारे या जीवांना त्यांचा निस्तार करण्याचा प्रयत्न करतात. नंतर आपण बघतो अनेक साधूंना त्या या ठिकाणी पाठवतात, की आपण बघतो की जे साधू आहेत, जसं प्रभुपाद म्हणायचे की मी भगवत धामात होतो, भगवंतांच्या सेवेत होतो, पण भगवंतांनी मला सांगितलं की जा तू खाली आणि प्रचार कर, किंवा या ग्रंथांचं लिखाण कर, प्रचार करण्याचं सांगितलं बद्धजीवांना. तर प्रभुपाद म्हणले की मी सांगितलं भगवंतांना की नाही 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 नाही, हे भौतिक जगत खूप भयंकर आहे, मला तिथे त्या ठिकाणी जायचं नाही आहे. पण भगवंत म्हणले नाही नाही, तू काय कर, जा आणि केवळ ग्रंथ लिखाण कर आणि परत ये. म्हणजे आपण बघू शकतो जे साधू आहेत त्या साधूंना भगवंतांचा संघ सोडून या भौतिक जगात इच्छा नसते येण्याची, आणि भगवंतांनाही हे साधू इतके प्रिय असतात त्यांनाही पाठवण्याची इच्छा नसते. परंतु भगवंत हे कृष्ण करुणा सिंधू, की हे करुणेचे सिंधू आहेत, ते करुणेचे सागर आहेत, आणि त्यामुळे ते काय करतात, असे आपल्या प्रिय भक्तांना पण ते काय करतात, त्यांनाही या भौतिक जगात पाठवत आहेत. आपल्या हृदयावर दगड ठेवून, काळजावर दगड ठेवून काय करतायत, भगवान त्यांना पाठवत आहेत की जा आणि त्या बाकीच्यांना पण तुम्ही घेऊन या. आणि त्यासाठी ते साधू जन या ठिकाणी येतात. आणि सुंदर असं शास्त्राचं, मायामुग्ध जीवे नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपा केल्या कृष्ण वेद पुराण. की हा जीव इतका मायेच्या अधीन आहे, मुग्ध आहे, मुग्ध म्हणजे पूर्णपणे मुग्ध आहे. आणि मायामुग्ध जीवे नाही स्वतः कृष्ण ज्ञान, आणि त्यामुळे तो भगवंतांचं ज्ञान करू शकत नाही स्वतःहून. म्हणून जीवेर कृपा केला, की या सर्व जीवांच्यावर कृपा करण्यासाठी भगवंतांनी वेद पुराण, वेद आणि या पुराणांची त्यांनी लिखाण करून घेतलं. आणि तेही व्यासदेव जे ग्रंथ अवतार म्हणलं जातं किंवा साहित्यिक अवतार म्हणलं जातं नाना, तर त्यांनी या सर्व ग्रंथांचं लिखाण केलं जेणेकरून ते ग्रंथांचं वाचन करतील आणि पुन्हा भगवंतांच्याकडे ते येतील, वळतील, त्यांची सेवा करतील, त्यांचं चिंतन करतील, त्यांचं नामस्मरण करतील आणि पुन्हा त्यांचे जे शाश्वत ध्येय आहे त्यांच्या धामाची प्राप्ती ते प्राप्त करू शकतील. आपण बघू शकतो की आता इतके शास्त्र आहेत, हे साधू मुनी आले आणि त्या सर्व काही लिखाण केलेलं आहे आणि एवढं असताना पण आज समाजामध्ये बघतो की किती प्रचंड गोंधळ आहे. प्रभुपाद हे त्या ठिकाणी लिहितात की भगवद्गीता जणू काही काल्पनिक असल्याचे मानून तिच्यावर उठसूट कोणी भाष्य करावे याची आधुनिक विद्वानांनी राजकारणामध्ये चढावडच लागलेली आहे. म्हणजे एवढं अधिकृतता देऊन पण भगवद्गीता, भागवत आणि सर्व काही पुराण असून पण तरी पण हे लोक काय करतायत, त्याला एक दंतकथा का मानतायत, एक काल्पनिक मानतायत आणि त्याच्यावर ते आपलं भाष्य, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आपलं भाष्य लिहितात आणि प्रभुपाद म्हणतात याचा परिणाम काय होणार, त्यांचंही आयुष्य उद्ध्वस्त होणार आणि ते जे कोणी वाचतील त्या सर्व लोकांचं पण आयुष्य काय होणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे. कारण त्यामध्ये काय होणार आहे, भगवंतांच्या नामाप्रती नाम घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जाणार नाही, त्यांना भगवंतांच्या विग्रहांची आराधना करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाणार नाही, नाही त्यांना भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल की बस तुम्ही काय करा, कर्म करा, की केवळ काबाड कष्ट करा आणि तुमच्या जीवनात यशस्वी व्हा. आणि अशा प्रकारे ते काय सांगून ते भगवद्गीतेची सांगड घालून त्यांना काय करतात, चुकीच्या मार्गाला लावतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो की एवढे सर्व शास्त्र असून जर व्यक्तींची अशी अवस्था होत असेल तर शास्त्र नसते तर किती भयानक स्थिती झाली असती याची आपण केवळ कल्पना केलेली बरी. आणि भगवंती सांगतात यम शास्त्र विधी सुरजत वर्तते काम कारत, की या शास्त्रविधींचा की यांना डावलून यांचा तिरस्कार करून जर कोणी व्यक्ती वर्तते काम कारत की आपल्या इंद्रिय तृप्ती लहरी कातर तो जर कार्य करत असेल, न सुखम न गतिम, त्याला ना पराम गती लाभेल ना सुख लाभेल किंवा उच्च ध्येय त्याला सुद्धा प्राप्ती होऊ शकणार नाही, त्याला म्हणजे त्याला परत या जन्ममृत्यूच्या चक्रामध्येच त्याला अधपतित व्हावं लागेल. आणि म्हणून भगवंत या सर्वांच्या प्रतीनं येत आहेत आणि एवढंच नाही तर गुरूंच्या रूपामध्ये भगवान प्रकट होत आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याला भगवत धामाला घेऊन जाण्यासाठी. आणि आपण बघतो की कशा प्रकारे व्यक्ती तो गुरूंची सेवा करून भगवत धामाला तो परत जाऊ शकतो. तर एक भक्त प्रभुपादांना म्हणतात की शिष्य म्हणतो की प्रभुपाद मी तुमचा काय जन्मोजन्मीचा मी ऋणी आहे तुमचा, मी जन्मोजन्मी काय की अनेक जरी ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला या जन्मात नाही झालं तर मी पुढल्या जन्मात करेन असं त्याचं म्हणणं होतं. तर प्रभुपाद म्हणले अरे तू मला परत जन्म घ्यायला कसा लावतोस, जर तू परत जन्म घेतलास तर मला पुन्हा काय करावं लागेल, पुन्हा या ठिकाणी यावं लागेल तुझा उद्धार करण्यासाठी आणि त्यामुळे तू काय कर, याच एकाच जीवनात तू कसं परत भगवत आम्हाला परचू शकशील याची तू काय कर प्रयत्न कर. तर अशा प्रकारे गुरूंच्या रूपामध्येही भगवान देतात. नंतर आपण बघतो की भगवान विग्रहाच्या रूपामध्ये प्रकट होत आहेत. प्रतिमा नव्हे तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन, की तुम्ही प्रतिमा नाही आहे भगवान तर तुम्ही काय आहे साक्षात ब्रजेंद्र नंदन आहात. तर भगवान त्या रूपामध्येही प्रकट होत आहेत. कली काले कृष्णा नाम रूपे अवतार, तर या कलियुगामध्ये भगवान या नामाच्या रूपात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर या रूपामध्ये भगवंत आलेले आहेत. कलियुगी उदार हरीच्या नामे संत तुकाराम महाराज पण म्हणतात जर कलियुगामध्ये जर काही युग म्हणजे उद्धाराचं जे एकमात्र काय साधन असेल ते काय आहे, केवळ भगवंतांचं पवित्र नाम हरिनाम आहे. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी या विविध रूपामध्ये इथं प्रकट होत आहेत. तर त्यांचा एकमेव एकच उद्देश आहे की या जीवानी याचा स्वीकार करावा आणि त्यांच्या धामाला पुन्हा यावं आणि तिथं त्यांनी आनंदामध्ये त्यांच्याबरोबर सेवा करावी, त्यांचे आदान प्रदान करावं त्यांच्यासाठी. आणि मग आपण बघतो की भगवान कशा प्रकारे येत आहेत. काल सुंदर असं श्रीमान बिपिन बिहारी पुरुणी सुंदर कशा प्रकारे भगवान प्रकटल्याची सुंदर कथा त्यांनी वर्णन केली, कशा प्रकारे गोकुळाला बघून गेलेत आणि मग गोकुळाला बघून गेल्यानंतर तिथं अनेक लीला ते त्या ठिकाणी करतात. जसं कृष्ण मोठे होऊ लागले तर नंद महाराज वगैरे त्यांना सांगायचे की काही आपले काही वस्तू आणण्यासाठी सांगायचे, जसं पादुका आणण्यासाठी सांगायचे, तर कृष्ण हळूहळू आपल्या पावलाने जायचे आणि त्यांच्या पादुका घ्यायचे आणि आपल्या मस्तकावर ठेवायचे आणि ते घेऊन यायचे. तर आपण बघू शकतो की भगवंत आहेत ते, परंतु ते काय करत आहेत, आपल्या भक्तांची सेवा करण्यामध्ये अतिशय आनंद घेत आहेत ते. की जे भक्त भगवंत आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते स्वतः, पण तरी पण आपल्या भक्तांची सेवा करण्यासाठी त्यांना अतिशय आनंद होतो आणि म्हणून ते त्यांच्या पादुका आपल्या मस्तकावर धारण करतात आणि घेऊन येतात. कधी कधी एखादी वस्तू मोठी असेल तर ते कृष्ण भरपूर प्रयत्न करायचे, परंतु उचलले नाही की ते असे दंड करायचे आणि असे हात करायचे. का? कारण माझ्याकडे शक्ती आहे पण मी आता उचलू शकत नाही, लहान मुलगा आहे म्हणून. तर अशा प्रकारे ते इंगित करायचे. नंतर आपण बघतो की आणखीन मोठे होतात तर सर्व त्यांची इच्छा होते की गायींच चारण्यासाठी जायचं होतं आणि मग भगवंत इच्छा करतात आणि सांगतात माता पित्याला, तर ते म्हणतात नाही अजून तू छोटा आहेस आणि ज्यावेळी गोपाष्टमी येईल त्यावेळी काय होईल, तुला गायी चारण्यासाठी जप सोडण्यात येईल. आणि ज्यावेळी गोपाष्टमी येते तर लगेच भगवंत जातायत आणि त्यांना विनंती करतात, माता पित्यांना सांगतात की मला आता जायचं आहे. आणि मग खूप सुंदर असा उत्सव करतात आणि मग नंद महाराज त्यांना पादुका आणतायत आणि त्या पादुका अर्पण करत असतात, सोन्याच्या पादुका असतात. आणि त्या अर्पण करत असताना की त्यावेळी मग भगवंत म्हणतात मी ह्या पादुका नाही घेणार, कारण पादुका आणि छत्री त्यांना दिलेली असते आणि ते वनात जाणार आहेत ना, मग ऊन वारा पाऊस असेल त्याच्यापासून रक्षणासाठी, जंगलामध्ये काटे असतील त्याच्यासाठी, तर भगवंत त्यांना काय करतात ते अर्पण करत असतात. तर भगवंत म्हणतात नाही नाही मी याचा स्वीकार नाही करणार. तर ते म्हणले अरे तुला काटे लागतील, सर्वजण हे त्रास होईल. तर ते म्हणतात जर मला त्रास होत असेल तर माझ्या गायींना पण त्रास होत असेल. जर तुम्ही सर्व गायींना जर हे पादुका आणि छत्र्या देत असाल तर मी त्याचा काय करतो स्वीकार करतो. मग दंडवानच बघत राहतो अरे किती यांचं गायींच्या प्रती किती याचं प्रेम आहे. आणि त्यामुळं मग ते गायी ऐकतात अरे कृष्णाने आमच्यासाठी छत्री आणि पादत्राणी घ्यायचं नाकारलंय. तर गायी करतात दुसऱ्या दिवशी काय करतात, पूर्ण संपूर्ण वृंदावनामध्ये काय करतात, मोठं सर्व जाऊन सगळ्याकडे पळू लागतात त्या आणि आपल्या पळून त्या सर्व आपल्या पायांनी काय करतात, सगळं जे काय खडे होते त्या सर्वांना एकदम चूर एकदम मातीचं चूर्ण बनवून टाकतात. जे आपण आज बघतो किती सुंदर चालतानाही किती ते त्या मातीतून त्या ब्रजमधून ब्रजमध्ये चालतानाही किती आनंद त्या ठिकाणी येत असतो. त्यासाठी गायींनी काय केलं, आपले पायांनी सर्व वाळूचे जे खडे आहेत दगडाचे खडे आहेत ते पूर्णपणे काय केले चूर्ण केलेले आहे. तर अशा प्रकारे गायींना घेऊन ते वनामध्ये जाऊ लागले आणि वनामध्ये जाताना सर्व गोपी आणि सर्व ग्वाल बाल सर्वजण त्यांच्याबरोबर जायचे वनामध्ये. आणि वनामध्ये गेल्यानंतर मग ते विविध खेळ खेळायचे आणि खेळ खेळायचे आणि सर्व ग्वाल बालांना एकत्र बोलवायचे आणि त्या ठिकाणी यमुना किनारी बसायचे आणि वनभोजन घ्यायचे. आणि वनभोजन करण्याच्या पासून आधी ते काय करायचे, एक राक्षसाचा वध करायचा असा त्यांचा नित्य नियम असायचा. कारण त्यांचा जो कंस मामा आहे की त्याला माहिती होता की या वृंदावनामध्ये काय झालेलं आहे, याचा जन्म झालेला आहे आणि म्हणून तो पाठवायचा. जसं पहिला राक्षसाला पाठवत आहे पुतणाला पाठवतात, भगवान त्यावेळी केवळ 7 दिवसाचे होते. कारण त्यांनी सांगितलं की अरे ज्यावेळी ती पुत्री त्यांच्या हातातून सुटते ती सांगते की तुझा वध करणारा तो या इतरत्र कुठेतरी प्रकटलेला आहे. आणि त्यामुळं मग कंस त्याला वाटतं की तो थोडा वसुदेवांनी देवकींची क्षमा मागतो, पण त्याच्या वाईट संगतीमुळं तो काय करतो, लगेच आदेश देतो पुतणेला की ज्या 8-10 दिवसात जे काही बालकं जन्मले आहेत त्या सर्वांचा वध कर. कारण माहित नाही नेमका कोणता कृष्ण आहे आणि त्यामुळे सगळ्याच बालकांचा ते काय करते वध करते. आणि तिला बालघातीनी म्हणलेलं आहे की सर्व बालकांचा ती घात करणारी होती. आणि मग ती जाते वृंदावनामध्ये आणि ती काय करते नंद महाराजांच्या भवनात अगोदर अनेक मुलांची हत्या करते आणि ओळखते की आता नंद भवनात जायचं आहे. आणि तिथे जर अशा रूपाने गेलं तर कोणी जाऊ देणार नाही आणि म्हणून ती काय करते एक सुंदर रूप घेते. एक सुंदर रूप जसं वाटतं हातात कमळ ते फिरवत होते जसं की एक लक्ष्मीच साक्षात आलेली आहे आणि त्यामुळे एवढी सौंदर्य तिचं होतं आणि ती जात होते नंदमाला तर तिला कोणीही अडवलं नाही की त्यांना वाटलं की साक्षात लक्ष्मीच आपल्या बाळाच्या दर्शनासाठी आलेली आहे आणि मग ती आत जाते आणि बरोबर अंतपुरात जिथं भगवंत झोपलेले असतात त्या पाळण्यात त्या पाळण्याजवळ जाते ते आणि जसं ते बघते पाळण्यात भगवंत आहेत आणि त्यावेळी ती पाळण्याजवळ जाते आणि जसं पुतण्याला बघतात तर बाळकृष्ण आहेत ते काय करतात आपले डोळे बंद करतात आणि डोळे बंद केल्यानंतर आचार्यगण सांगतात की का बरं ते डोळे बंद करताय तर ते सांगताय की भगवंत विचार करतायत की हिनं अनेक माझ्या जे ग्वालवाल होते त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यामुळं अशा दृष्टीनेच मला तोंड बघायचं नाही आणि म्हणून ते ना त्यांनी तोंड डोळे बंद केले. काही जण म्हणतात की भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की अरे मला मी तर आलोय असुरांचा वध करण्यासाठी परंतु पहिलाच असुर काय आहे ही स्त्री आहे आणि शास्त्रात स्त्री हत्या करण्यासाठी मना केलेली आहे आणि आता मला स्त्री हत्या करावी लागणार आणि म्हणून ते काय करतात डोळे बंद करतात. काही जण काही आचार्यगण म्हणतात की तिच्या त्यांच्या डोळ्यातून तिला दिव्य संकेत मिळत होते आणि म्हणून ते काय करतात भगवान डोळे बंद करतात. तर अशी विविध कारणं या ठिकाणी देतात आचार्यगण आणि त्यावेळी मग पुतना काय करते हळूच अलगद त्या बालकाला उचलते आणि त्या आपल्याला तिला बाळाला स्तनपान करू लागते. कारण ही पुतना मागच्या जन्मी कोण होती रत्नमाला होती जी बली महाराजांची बहीण होती आणि ज्यावेळी वामन देवाच्या रूपामध्ये भगवान प्रकटले होते या बली महाराजांच्या यज्ञ मंडपात त्यावेळी ह्या रत्नमालेने त्यांना बघितलेलं होतं आणि त्यांचं एवढं सौंदर्य बघून त्याची इच्छा होते की हा जर माझा बालक असता तर मी त्याला काय केलं असतं दूधपान केलं असतं आणि म्हणून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या रूपामध्ये ती त्यांना दूधपान करते आणि नंतर आपण बघतो की ती पुतण्याचा भक्त बली महाराजांच्याकडनं सर्वच काही हिरावून घेतात भगवान. तर ही रत्नमाला काय म्हणते की ह्याला दूध नाही तर ह्याला विष पाजायला पाहिजे विष पाजायला पाहिजे अशा प्रकारे ती कुरुती दोन म्हणते आणि भगवंतांनी तिच्या दोन्ही इच्छा काय करतात या पुतण्याच्या लिलेमध्ये पूर्ण करतात आणि ती इथे आणि भगवंतांना दूध पाजायची इच्छा नाही ते पण त्याने स्तनाला सगळं कालकूट विष लावलेलं असतं आणि ते विष भगवान श्रीकृष्ण काय करतात पान करतात आणि त्यावेळी विषच नाही तर पुन्हा तिचा प्राण पण घेतात आणि त्यावेळी मग ती मुंच मुंच म्हणजे हे बालका सोड 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 म्हणून ती काय करू शकते ओरडू लागते आणि बालक जे कृष्ण आहेत ते कृष्ण एकदा पकडले कोणाला तर ते सोडत नाहीत. जसं एक संन्यासी सांगत होते की ज्यावेळी कोणी व्यक्ती कृष्ण म्हणतो कृष्ण म्हणजे जसं ते माशाचा गळ असतो काटा कसाचा वाकडा असतो तशाच प्रकारे कृष्ण क्र आहे ना त्याचा वाकडा आहे जो कोणी एकदाही जर उच्चारण करतो तो गळ काय होतो त्याच्यात अडकलो जातो तो निष्ठत नाही त्याच्यातून. मग हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर हे भगवंताचं नाम जरी कोणी व्यक्तीनं कोणी मजेमध्ये जरी हरिनाम घेतला तरी तो व्यक्ती काय होऊ शकतो या भगवत भक्तीमध्ये अडकू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की आताच राम मंदिरचे पायाभरणी झाले म्हणजे भूमिपूजन झालं तर ज्यावेळी काही वर्षापूर्वी 98-99 साली त्यावेळी जोरात सुरू होतं त्यावेळी सगळीकडे जय श्री राम सुरू होतं. तर मग आपले राधेश्याम प्रभू की तिलक वगैरे लावून त्यांना म्हणजे जायचे तर त्यांनाही बघून ते लोक म्हणा जय श्री राम. तर एक व्यक्ती भेटला त्यांना जय श्री राम म्हणाला तर ते म्हणले अरे हा व्यक्ती चांगला एकदम त्याला श्रद्धाळू आहे. तर त्यांनी काय केले प्रभूपादांची पुस्तकं काही नेऊन त्यांना दिली आणि ती पुस्तकं त्यांनी काय केले वाचली आणि हळूहळू काय झाले कृष्ण मोहिनीमध्ये आले ते आणि ते इज ग्रेट सुदामा प्रभू की आज अनेक ठिकाणी ते काय करतायत याच हरिनामाचा सर्वत्र प्रचार करतायत. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. त्याने केवळ काय केलं त्या एक मजाक म्हणून त्याने भगवंतांचं नाम म्हणजे त्यांना बोलवलेलं उद्देशून. तसंच आपण बघतो कित्येक वेळा लोक आपण ज्यावेळी समाजात जातो तिलक आणि सर्व काही वैष्णव पोशाख करून त्यावेळेस काही कित्येक लोक हरे कृष्णा किंवा हे कृष्णा वाले वगैरे चेष्टेनं मजाक मध्ये म्हणतात, पण तरी पण त्या लोकांना काय होतो, लाभ होतो. आणि म्हणून प्रभुपादांनी काय केलेलं आहे की हा संपूर्ण या अशा प्रकारचा पोशाख ठेवला आहे, जेणेकरून काय होईल सर्व जनते परिचयाच होतील, म्हणजे सर्वजण ओळखू शकतील. की जसं प्रभुपाद ज्यावेळी पाश्चात्य देशात गेले त्यावेळी तेथील व्यक्ती मिश्रा, डॉक्टर मिश्रा, ते म्हणत होते प्रभुपाद तुम्ही जर या ठिकाणी आलात तर आता तुम्हाला काय करावं लागेल, या लोकांच्या सारखं वागावं लागेल, आणि जर या लोकांच्या सारखं वागलात तरच ते लोक तुम्हाला काय करतील, स्वीकार करतील. जसं ते सांगत होते की कशा प्रकारे बघा की मी सर्व ते सूट बुटामध्ये होते, चमच्यानी खात होते, सर्व काही ते दाखवतात की कशा प्रकारे मी पाश्चात्य शैलीचं मी अनुकरण करतोय आणि त्यामुळं ते लोक मला स्वीकार करतात. तर तुम्हालाही जर असाच प्रकार प्रचार करायचा असेल तर तुम्हाला तुम्ही त्यांचं अनुकरण करावं लागेल. तर प्रभुपाद म्हणले की नाही, जर मी या ठिकाणी आलोय ते केवळ काय करणार आहे, मला त्यांच्यासारखे बनायचं नाही, त्यांना माझ्यासारखं बनवायचं आहे. आणि आज आपण बघतो की कोणत्याही देशातल्या व्यक्ती असो की कशा प्रकारे या कृष्ण वाहनेच्या तत्वांचं ते काय करतायत, अनुसरण करतायत. तर हे खूप महत्वपूर्ण आहे. नंतर मग जी पुतना आहे त्या पुतण्याचं काय होतं, भगवान प्राणही घेतल्यानंतर मग पुतना बाहेर जाते आणि पूर्ण आपलं मूळ रूप ती धारण करते आणि तिचा मृत्यू होतो आणि एकदम कोलमडून पडते आणि अशा ठिकाणी पडते की केवळ त्या ठिकाणी झाडच असतात, केवळ कोणी ग्वालबाल किंवा कोणी व्यक्ती त्यांचा हत्याने होत, केवळ झाडांचंच काय होतं, चुराळ होऊन ते पडते आणि जवळजवळ 12 मैल तिचं काय असतं, शरीर असतं. आणि मग नंतर ज्यावेळी नंद महाराज येतात आणि सर्व ग्वालबाल बघतायत आणि मग त्यांना काय करतात, अनेक भाग तुकड्यांमध्ये करून त्यांची चिता ते अग्नी देतात आणि अग्नीमधून काय होतो, सुगंध बाहेर येतो की एवढा चांगला सुगंध त्यातून काय होतोय, बाहेर येतोय. सर्वजण विचार करतात अरे सुगंध, तर ते बघतात तर त्या चितेमधून येत असतो. आणि त्यावेळी प्रभुपाद सांगतात की पुतनाने भगवान श्रीकृष्णांचा काय झालेला, स्पर्श झालेला होता आणि त्यामुळे तो सुगंध येतोय. गोपींचं पण आपण बघतो की ज्यावेळी पृथ्वी मातेची ते स्तुती करतात तर भगवान श्रीकृष्णांचे चरण कमळ सतत तिला प्राप्त होत होते आणि त्यामुळे आपण बघतो की एवढी सुगंध फुलं येतात. तर ते सुगंध कुठून घेत आहेत, या पृथ्वी मातेकडून घेतात आणि ज्या पृथ्वी मातेनं सुगंध भगवंतांच्याकडून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ही पुतनामध्ये चाललेला होते. आणि नंतर आचार्यगण सांगतात की ही पुतना कोण आहे, एक ढोंगी गुरुचं ते काय करते, प्रस्तुतीकरण करते. की व्यक्ती आज आपण बघतो समाजामध्ये अनेक लोक भेटतायत आणि ते गुरुंचा गुरु असल्याचा प्रस्तुत करतात, स्वतःला गुरु म्हणून प्रस्तुत करतात आणि अनेक लोकही त्यांचा स्वीकार करतात, परंतु ते योग्य गुरु नसल्याने त्यांना ढोंगी गुरु म्हणून सांगितलं. जसं प्रभुपादाने एकदा प्रश्न केलेला, प्रभुपाद म्हणले की जो गुरु आहे तो कधी ढोंगी असत नाही आणि जो ढोंगी असतो तो कधी गुरु असत नाही, किंवा ढोंगी गुरु हा शब्द चुकीचा आहे, तो व्यक्ती ढोंगी आहे, तो ढोंगी गुरु होऊ शकत नाही. कारण गुरु असतो तो कधी ढोंगी असू शकत नाही आणि जो ढोंगी आहे तो कधी गुरु होऊ शकत नाही. तर एकदा रिपोर्टरने विचारलं की सांगा की आम्ही कशा प्रकारे ओळखू शकतो की एखादा व्यक्ती भोंदू आहे आणि खरंच आध्यात्मिक चांगला गुरु आहे, कशा प्रकारे ओळखू शकतो. तर प्रभुपादांनी खूप सुंदर उदाहरण दिलं, एक रूपक दिलं. ते म्हणले की जसं बघा की एक व्यक्ती आहे, तुम्ही काही गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुरुंगात टाकलेला आहे आणि एक व्यक्ती तुमचा मित्र आहे, चांगला तुमची इच्छा करतो, तुमचा हितचिंतक आहे की म्हणतो की तू चिंता करू नकोस की मी लवकरात लवकर मी काय करेन, या पंतप्रधानाकडे जाईन आणि त्यांना विनंती करेन आणि तुला एक राजकैदी म्हणून ठेवेन. राजकैदी म्हणजे तुरुंगातच असेल तो व्यक्ती, परंतु त्याला सर्व काही सुविधा मिळतील. तिथं त्यांना वाचण्यासाठी वर्तमानपत्र मिळेल, खाण्यासाठी सुंदर भोजन मिळेल, चांगली खोली असेल, एसी असेल, सर्व काही असेल, पण तुरुंगामध्येच त्याला राहायला मिळेल. आणि दुसरा एक मित्र होता, तो म्हणतो की मी राष्ट्रपतीपर्यंत जाईन आणि मी काय करेन, तुला लवकरात लवकर या तुरुंगातून बाहेर काढेन. तर प्रभुपाद त्यांना विचारतात की हे दोन्ही तुमचे मित्र आहेत, चांगले हितचिंतक आहेत, जर तुम्ही कुणाचं बरं स्वीकार करणार, की म्हणतोय की तुम्हाला आतच राहून सर्व सुविधा देतो आणि दुसरा म्हणतो मी तुम्हाला बाहेर काढेन, कुणाचा तुम्ही स्वीकार करणार. तो रिपोर्टर म्हणतो की बाहेर काढले ना, जर बाहेर आलं तर मी सगळं काही माझ्या इच्छेनुसार प्राप्त करू शकतो, माझे नातेवाईक मित्र यांना त्यांना बोलू शकतो, भेटू शकतो, कुठेही भ्रमण करू शकतो, आणि आत राहील तर सर्व काही सुविधा मिळतील. पण या सर्वांचा संघ न मिळाल्यामुळे, त्यांचे बोलणं वगैरे नसल्यामुळे मी दुखीच असेन आतमध्ये, आणि त्यामुळे बाहेर असणं मला महत्वपूर्ण, आणि त्या मित्राचा मी स्वीकार करेन. तर प्रभुपाद म्हणले असंच आहे, जो बंधू व्यक्ती असतो तो या जगामध्येच तुम्हाला सर्व काही सुविधा देण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला हा माझ्या नावात जप करा, तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, तुमचा विवाह होत नाही ना, तुमचा विवाह होऊन जाईल, सर्व काही गोष्टी त्या काय करतील, धन पाहिजे, नोकरी पाहिजे, जे काय पाहिजे ते सर्व काही तो काय करतो, तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतो. पण जो वास्तविक गुरु आहे, जो खरा गुरु आहे, तो मात्र काय करतो, तुम्हाला या भौतिक जगातून, या भौतिक जगाच्या दलदलीतून कसं बाहेर काढता येईल त्याचा तो विचार करतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो की जे प्रभुपाद आहेत ते या प्रकारचे गुरु होते की कशा प्रकारे माझ्या शिष्यांना या भौतिक जगाच्या दलदलीतून बाहेर काढता येईल, आणि हा विचार करून ते काय करत होते, या प्रकारे सर्व या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची त्यांनी काय केली, स्थापना केली. आणि पुढे आपण बघतो की कशा प्रकारे या भगवान श्रीकृष्ण ते माखण चोरी लीला करू लागतात. आणि माखण चोरी लीला करत असताना ते आपल्या ग्वालबाळांना घेऊन जायचे आणि वेगवेगळ्या घरामध्ये जायचे आणि तिथं बघायचे आणि तिथील जे माखण आहे ते घेऊन जायचे. आणि मग हे बघून त्या गोपी आहेत त्या यशोदा मातेकडे येतात तक्रारी करण्यासाठी. आणि यशोदा मातेला सांगतात की बघ की आम्ही रोज हे माखण एवढं मेहनत करून काढतो पण ही तुझी मुलं बघ कशा प्रकारे त्रास देतात. तर एक गोपी म्हणते की आम्ही काय करतो की माखण काढून शिंक्यावर ठेवतो आणि हा येतो आणि एकमेकांच्या खांद्यावर चढतो आणि ते शिंक जर हाताला नाही आलं तर काठीने होल पाडून तो काय करतोय सर्व माखण घेतो आणि सर्व आपल्या मित्रांना वाटतो आणि ते सगळे पोट भरलं की माखण भरपूर असं आणि त्यावेळी ते माकडांना टाकतात आणि माकडेही खातात. माकडांना का देतात, कारण रामलीलेमध्ये त्यांनी भरपूर मदत केली होती पण त्यावेळी ते वनामध्ये असल्यामुळे काही देऊ शकले नव्हते आणि त्यामुळे आता माखण आहे तर भरपूर माकडांना खाऊ घालतात आणि माकडं पण खाऊन अजून माखण उरतं आणि त्यामुळे माकडं ते काय करतात टाकून देतात. तर गोपींना म्हणतात बघा तुमचं कसलं माखण आहे की त्यांना माकडं सुद्धा खात नाहीत. हा तर एवढ्या काय तुच्छ दर्जाचं हे माखण आहे आणि अशा प्रकारे तो आमच्या माखणची निंदा करतो. नंतर एक गोपी म्हणते की आम्ही जे माखण जे काढतो आणि जर त्याला हाताला नाही मिळालं तर तो काय करतो आमच्या मुलांना तो काय करतो कान पिळतो, चिमटे काढतो, त्यांना रडवून निघून जातो. आणखी कोणी म्हणते की जर त्यांना काहीच मिळालं नाही, मुलं पण नसले, तर मग आम्ही जे काय अंगणामध्ये सारवलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे, त्याच्यावर ते मलमूत्र करतात, मूत्र हे करतात आणि निघून जात आहेत. तर अशा प्रकारे ते काय करत आहे, तक्रार करत असते. मग यशोदा म्हणते म्हणते तुम्ही उंचावर का नाही ठेवत, तर ते म्हणतात एकावर एक टेबल ठेवून ते काय काढतात. नंतर ते म्हणते की अंधारात ठेवा जेणेकरून त्याला दिसणार नाही. तर ते म्हणले नाही नाही तू एवढे त्यांच्या अंगावर जे दागिने घालतेस ना त्या दागिन्यांचा एवढा प्रकाश होतो की त्यांना ते काय होतं आपोआप दिसून येतं. यशोदामाई म्हणते ठीक ठीक मी काय करते उद्यापासून त्यांचे त्यांना दागिने घालत नाही. ते म्हणते नाही 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 तसं नको करू. ते म्हणते का, कारण यांच्या अंगात असा एवढा प्रकाश आहे जरी दागिने नाही घातलेस तरी पण त्यांना काय होतं अंधारातील सर्व काही गोष्टी दिसतात. आणि अशा प्रकारे ते तक्रार करत असतात. आणि कृष्ण पण ते एकदम ऐकत असतात ध्यानपूर्वक की कोण काय 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 सांगतंय म्हणून. तर त्यावेळी भगवान त्या पण म्हणतात बघ कशा प्रकारे तो ऐकतोय की जसं की त्याने काही केलंच नाही आणि केवळ आम्हीच त्याच्याबद्दल तक्रारी करतोय. तर अशा प्रकारे भगवान काय करत आहेत त्या लीला करत आहेत, जेणेकरून त्या लीला आहेत. गोपींचं पण हेच इच्छा होते की भगवंतांनी यावं, त्या रोज या प्रकारे माखण काढायच्या, सुंदर जेवढं चांगलं करता येईल ते करायच्या. आणि त्यांचा एकच उद्देश होता की कृष्णाने यावं आणि ते माखण चोरी करून घेऊन जावं. तर आचार्यगण सांगतात की हा माखणचा स्वभाव आहे ते काय असतं एकदम सफेद असतं आणि दुसरा गुण काय त्याचा एकदम मुलायम असतं, एकदम मऊ असतं ते. तशाच प्रकारे भगवान आपलं हृदय पण त्या माखन सारखं असलं पाहिजे की एकदम मुलायम. आता काय आहे, काम क्रोधेर आहे, काम क्रोध द्वेषाने ते हृदय कसं बनलेलं आहे, एकदम दगड बनलेलं आहे. पाषाण दिया वासुरी हिया पाषाण दिया, वासुदेव गोष्ट म्हणतात की माझं हृदय हृदय नाही तर काय हे पाषाण आहे. का पाषाण आहे, की भगवंता तुमचं नाव घेतलं तर काय होतं की पाझर फुटला पाहिजे, डोळ्यातून अश्रुपात झाला पाहिजे, पण मला अश्रू येत नाही. तर याचा अर्थ काय, माझं हृदय हृदय नाही तर ते पाषाण आहे. आणि आपलं वास्तविकपणे आपल्या बद्दल ते बोलत आहेत, तर आपलं हृदय पण या काम क्रोध लोभाने काय झालेलं आहे, एकदम पाषाणासारखं झालंय. आणि म्हणून भगवंतांना जर हृदय चोरायचं असेल तर ते कसं व्हायला लागतंय, एकदम मऊ असलं पाहिजे, आणि दुसरं ते सफेद शुद्ध असलं पाहिजे. आता आपलं सर्व काय काळं पुट्ट झाल्यासारखं आहे, आपण बघतो की एवढं सर्व काही दुष्टना त्यामध्ये आहेत, आणि त्यामुळे असे भगवंत ते चोरी करणार नाहीत. असं हृदय ते आपलं हृदय भगवंताकडे आकर्षित होणार नाही, किंवा या हृदयाकडे भगवंत आकर्षित होणार नाही. आणि म्हणून ज्यावेळी आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या भगवंतांच्या ज्यावेळी आपण पवित्र नामाचा आपण जप करतो, तर त्या जपाच्या द्वारे काय होतं की हे हृदय हळूहळू काय होतं ते मऊ होण्यासाठी सुरुवात होते. जसं आपण बघतो कालियाची लीला, कालिया ज्यावेळी त्या वृंदावनामध्ये येऊन राहतो, का बरं तिथंच येऊन राहतो, कारण सौभरी ऋषी त्या ठिकाणी तपस्या करत होते आणि त्यांनी शाप दिला त्या गरुडाला की तू इथं आलास तर तुझा मृत्यू होईल, आणि त्यामुळे गरुड तिथं जात नव्हता आणि म्हणून कालिया तिथं येऊ शकला, कारण गरुडाचं भय होतं त्याला, आणि म्हणून त्या ठिकाणी तो आश्रय घेतो. आणि त्याचं इतकं विश्वास ते सगळं यमुना डोह तो काय करतो, विस्मय करून टाकतो. तर ते इतकं भयानक विष असतं, जो कोणी तिथं पाणी पिईल, जे काही मासे असतील, पक्षी असतील, पशु असतील, सर्वजण ते मृत्यू होऊन पडायचे. एवढंच नाही तर त्याच्यात जे काही वाफावर जायचे पक्षी पण त्याच्यावरनं उडणारे ते पण काय व्हायचे, मूर्छित व्हायचे. आणि मग ज्यावेळी भगवंतांना कळतं की अरे आपले ग्वाल बाल गायी अशा प्रकारे मूर्छित एकदम निष्प्राण होऊन पडलेले आहेत, त्यावेळी मग भगवंत विचार करतात की आता मला यांचं रक्षण केलं पाहिजे. आणि मग भगवान त्या ठिकाणी काही बॉल चेंडू गेल्याचे बहाणा करतायत आणि त्या डोहात उतरतायत. आणि जसं डोहात उतरतं इकडे कळालंय तर नंद महाराज यशोदामाय सर्वांना अतिशय काय होतं भीती वाटू लागते, आणि ते आक्रोश करत त्या यमुना डोहाजवळ येतात आणि भगवान त्या डोहामध्ये गेलेले असतात. यशोदामाई जर इतकी आक्रोश करत असते तर ती स्वतः त्या डोहामध्ये उतरण्यासाठी प्रवृत्त होते. नंद महाराज आणि बाकीचे त्यांना कसं बसं रोखतात आणि त्यांनी सांगितलं की तिची दात खिळी बसते, एवढे त्यांना दुःख होत असतं की त्याच्यावर तिला बोलताच येत नाही, असं पूर्णपणे दात एकमेकात अडकले जातात. आणि मग इकडे बलरामजी मात्र काय करत असतात, हसत असतात ते, बाकी सगळे आक्रोश करतात पण बलरामजी, कारण त्यांना माहिती होतं. अरे ते म्हणले की बघा या काल्याचं काय भाग्य आहे की मी आनंद शेष आहोत पण अशा लीला कधी माझ्यावर करत नाहीत, पण आता ही लीला काय करणार भगवान काल्यावर करणार. आणि मग त्या ठिकाणी जातात भगवान आणि कालिया बघतो की अरे माझ्या डोहात कोण आलेला आहे, आणि म्हणून तो अतिशय क्रोधित होतो आणि त्याला सहस्त्रपण असतात आणि त्या पणाद्वारे तो भगवंतांना आपल्या आवळण्याचा प्रयत्न करतो. पण भगवान पहिला त्याच्यात आवळले जातात आणि ते बघून ग्वालवाल वगैरे सगळेच आणखीन भयभीत होतात. आणि मग भगवान काय करतात, त्याच्या पणातून निसटून त्याच्या मस्तकावर येतात आणि मस्तकावर सुंदर असं नृत्य करू लागतात. आणि आपण बघतो की सापाचा जो पृष्ठभाग असतो अतिशय निसरड असतो, पण अशा ठिकाणी पण भगवंत काय करतायत सुंदर असं कालिया नृत्य करतायत. आणि प्रत्येक पणावर आणि त्याला असं वाटतं की प्रत्येक वज्रासारखं त्याला काय होतो मारा होत असतो आणि त्याच्या तोंडातून काय पडत असतं विष बाहेर पडत असतं प्रत्येक क्षणाला. आणि अशा प्रकारे भगवान नृत्य करतायत. तशाच प्रकारे आपल्याही ज्यावेळी आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या ज्यावेळी आपण कीर्तन करतो त्यावेळी काय सांगितलंय की भगवान साक्षात आपल्या हृदयात ते काय करतायत नृत्य करतायत. आणि आपल्या मनाचं जे विषरूपी जे अभद्र आहे ते सर्व काय होतं हळूहळू बाहेर पडू लागतं. आणि ज्यावेळी कालिया पुवार थकून जातो आणि ज्यावेळी त्याच्या ज्या पत्न्या आहेत त्या मात्र भक्त असतात, आणि त्या येतात आणि भगवंतांची सुंदर प्रार्थना करतात. आणि त्यावेळी त्या म्हणतात की आमच्या या काळपतीचं किती भाग्य आहे, कारण तुमच्या या चरण कमळांची प्राप्ती करण्यासाठी अनेक ऋषीगण तपस्या करत असतात आणि लक्ष्मी ब्रह्माजी सर्वजण ध्यान करत असतात या चरणांचं थोडीशी कृपा प्राप्त व्हावी, दर्शन व्हावं म्हणून. पण आज हे चरण कमळ साक्षात कालियाच्या मस्तकावर त्याला धारण करता आले तर हे किती भाग्य आहे त्याचं. तर हे काय आहे, किती भाग्य, किती त्याने व्रत तपस्या केली असेल म्हणून त्याचं भगवंतांचं गुणगान करतात. आणि मग कालिया आपण बघतो की आता पूर्णपणे की त्याची शक्तीहीन झालेला आहे आणि त्यावेळी तो भगवंतांना शरण येतो. कारण ज्यावेळी आपण शक्ती आहे, बल आहे, त्यावेळी आपण भगवंतांच्या बरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळी ह्या काल्याला त्याला वाटत असतं मी खूप शक्तिशाली आहे, पण भगवंत त्याचा सर्व गर्व चूर्ण करतात आणि त्यावेळी मग तो भगवंतांना शरण येतो. आणि ज्या काही त्यांच्या पत्न्यांनी जी काही प्रार्थना केल्या होत्या त्याच प्रार्थना काय करतोय तो पुनरुच्चार करतोय आणि पुनरुच्चार केल्याचं फळ म्हणून भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतात. म्हणजे आपण बघू शकतो की कित्येक वेळा आपण काही प्रार्थना आपल्याला सुचत नाहीत, परंतु ज्या काही आचार्यांनी गायलेल्या प्रार्थना आहेत, जसं भक्तिविनोद ठाकूरांच्या असतील, नरोत्तमदास ठाकूरांच्या असतील, तर त्याच प्रार्थनांचा आपण जर पुन्हा उच्चार करू तर निश्चितपणे भगवंत त्याद्वारे काय होणार आहेत, प्रसन्न होणार आहेत. आणि मग काल्यावर त्याला कृपा करतात आणि मग त्याला सांगतात की तू या ठिकाणी थांबवू नकोस. मग त्यावेळी तो म्हणतो जर मी इथं नाही थांबलो, बाहेर गेलो तर मला गरुडजी काय करतील, संपवून टाकतील. मग त्यावेळी तो कृष्ण म्हणतात नाही 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 की तुझ्या मस्तकावर आता माझे चरणचिन्ह आहेत आणि ते बघून गरुडजी तुला काही विजा करणार नाहीत आणि त्यामुळे तू इथून निघून जा. आणि त्यावेळी मग ते निघून जात आहेत. तर अशा प्रकारे आपण बघतो की ही कालिया लीला आहे. अशा अनेक लीला भगवंत करतायत आणि प्रत्येकावर काय करतायत, कृपा करतायत. या पुतणेला पण ज्यावेळी या पुतण्याचा उद्धाराची कथा उद्धवजी ऐकतात आणि स्मरण करतायत, अहो बकियम स्तन कालकूटम, की ही बकी जी बकासुरची बहीण होती ही भगवंतांना विष पाजण्यासाठी गेलती, त्यांना मारण्यासाठी गेलती, पण भगवंतांना काय तिला काय गती दिली, धात्रीची गती दिली. यशोदा आपल्या शाश्वत धामामध्ये यशोदा मातेबरोबर तिला सेवा करण्याची संधी दिली. जर आपल्याला कोणी अशा प्रकारे विष देऊन मारायला येणार असेल, आपल्याला समजलं आपण काय बरोबर करू त्याच्यावर व्यवहार, आपल्याला मारण्याच्या आधीच त्याला आपण मारून टाकू, आहे ना. किंवा त्यानं जरी आपण मारलं नाही तरी जीवनभर आपण त्याच्याशी बोलणार नाही, जीवनभर आपण त्याचा द्वेष करू. परंतु भगवान मात्र काय आहेत, एकदम क्षमाशील आहेत, की त्यांनी सर्व काही अपराध त्यांनी जे काही बघितलं ते विष देऊन मारण्यासाठी आलेलं हे बघितलं नाही, ते काय बघतायत, सार ग्रही जनार्दन, त्याचं सार बघतात की अरे हिला मला दूध पाजायचं होतं, हा मग मातेचीच गती हिला दिली पाहिजे, तेवढं बघतात. जे चुकीचं आहे ते बघितलं नाही भगवंताने, केवळ काय करतात की तिनं जे चांगलं काय केलंय ते बघतात. तशाच प्रकारे आपण पण ज्यावेळी भगवंतांची सेवा करत असतो त्यावेळी पण भगवंत पण काय करतात की अशा प्रकारे थोडी जरी आपण सेवा केली तर त्याच्या बदल्यात भरपूर मोठा काय करता येईल आपल्याला, ते काय म्हणतात प्रत्युत्तर ते आपल्याला प्रदान करतील. आपण बघतो या भौतिक जगात आपण की कुणाची किती सेवा केली तरी, जसं बंगालीमधले एक म्हण सांगतात प्रभात की ज्यांच्यासाठी मी चोरी केली ते लोकच मला आज काय म्हणतात, चोर आहे म्हणतात, की हा चोर आहे बघा. कारण तो त्यांचं तात्पर्य असं होतं की मी हा सर्व परिवारासाठी भरण पोषणासाठी भरपूर मी काही गोष्टी केल्या पण तेच लोक मला आता नावं ठेवतात. आणि हे भौतिक जगात प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत तेवढंच सत्य आहे. आज प्रत्येक समाजामध्ये बघितला तर प्रत्येक व्यक्ती आपल्या समाज परिवारासाठी भरपूर कावाड कष्ट घेतो पण तो परिवारच नंतर काय करतो, त्यांना म्हणत असतो की आमच्यासाठी काय केलेलं आहे. त्यानं संपूर्ण स्वतःची पोटाची स्वतःची शरीराची पण चिंता नाही करत, केवळ तो आपल्या पती पत्नी मुलांची चिंता करून तो भरपूर काही कार्य करतो, पण ते लोक नंतर त्याला म्हणतात की तो आमच्यासाठी काय केला आणि मग तो अतृप्त होऊन मरतो. चाणक्य पण सांगतात अतृप्त होऊन लोक मेले मरत आहेत आणि मरत राहतील. आणि जर आपण भगवंतांची सेवा केली आणि तर मग भगवंत थोडी जरी सेवा केली अनंत काळासाठी भगवंत काय करतात, स्मरणात ठेवतात. आणि म्हणून अशा या भगवंतांच्या पण सेवा केली पाहिजे. आणि उद्धवजी म्हणतात ब्रज ते म्हणतात अशा दयाळू भगवंतांशिवाय आणखीन कुणाची शरण घ्यायची, की अशा या भगवंतांना सोडून की हेच ब्रजम किम, की हाच भगवंतांची आपण काय केली पाहिजे शरण, आश्रय घेतला पाहिजे. पुढं आपण बघू एक आणखी एक कथा आहे या ब्राह्मण पत्न्यांची, की सुंदर अशी ही लीला आहे ब्राह्मण पत्न्यांची. कारण भगवंत आपण बघतो की रोज वेगवेगळ्या वनामध्ये गाई चारण्यासाठी जायचे, आणि गाई चारताना मग ते बघतात की त्यांना भूक लागलेली असते, आणि मग ते विचार करतात की ग्वालबाल सांगतात की आम्हाला तर भूक लागलेली आहे. मग भगवान म्हणतात की अरे इथं जवळच काही भक्त आहेत, ब्राह्मण आहेत, यज्ञ करत आहेत, आणि तो यज्ञ यज्ञाचा उद्देशच आहे भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणं, भगवंतांना संतुष्ट करणं. तर तुम्ही जावा त्यांच्याकडं आणि तुम्ही काय करा त्यांच्याकडून काही भिक्षा त्यांच्याकडून घेऊन या, आणि तुम्ही माझं नाव नका सांगू, तुम्ही काय करा बलरामजींचं नाव सांगा, कारण मी वैश्य नंद महाराजांचा पुत्र असल्यामुळे मला वैश्य समजतात, आणि बलरामजी वसुदेवांचे पुत्र असल्याने त्यांना क्षत्रिय समजतात, आणि त्यामुळे ते ब्राह्मण लोक क्षत्रियाला दान देतील, वैश्याला द्यायला ते पुढं मागं बघतील, आणि म्हणून तुम्ही काय करा बलरामजींचं सांगा की बलरामजींना भूक लागली आणि तुम्ही द्या. आणि ते जातायत आणि त्या ब्राह्मणांनी चांगली स्तुती करतायत आणि त्यांना सांगतायत की तुम्ही आता दान देऊ शकता, अजून तुम्ही जे यज्ञ वगैरे जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही दान द्यायला चालतं. म्हणजे प्रभात लिहितात तिथं की हे ग्वालबाल जरी साधे होते तरी पण त्यांना सर्व स्थितीचं काय होतं ज्ञान होतं, आणि त्यावेळी मग ते देऊ इच्छित होते. पण ते ब्राह्मण इतके त्या कर्मकांडात इतके आसक्त होते की स्वतः भगवंत मागायला आलेले आहेत किंवा त्यांचे सेवक आलेले आहेत हे ते काय करतात देत नाही, त्यांना तसंच प्रकारे धुडकावून लावतात. आणि त्यावेळी मग ते ग्वालबाल दुःखी होतात आणि कृष्ण बलराम यांच्याकडे येतात, आणि मग ते बघतात कृष्ण बघतात की अरे ग्वालबाल दुःखी झालेले आहेत, तर ते म्हणतात अरे अरे आपण असं दुःखी व्हायचं नसतं, कारण ज्याच्याकडे आपण भिक्षा मागायला जातो तर त्याचा हाच गुण आहे, म्हणजे ज्याच्याकडे आपण भिक्षा मागतो तो प्रत्येक व्यक्ती देईलच असं नाही, कोणी देणार कोणी नाही म्हणणार आहे, आणि त्यामुळे आपण दुःखी होता कामा नाही. जसं आपण बघतो की आपण जन्माष्टमीचं दान वगैरे गोळा करायसाठी जात असतो तर कित्येक लोक दान देतात, कोणी जण नाही म्हणतात, कोणी भरपूर स्तुती करतात, कोणी निंदा करतात, भरपूर काही गोष्टी असतात, पण भक्तांनी मात्र त्याच्यात दुःखी व्हायचं नसतं, कारण स्वतः भगवान सांगतायत की या ठिकाणी ग्वाल बाजून की हा भिक्षा मागण्याचा त्याच्यात तो गुणच आहे, तो स्वभावच आहे तसा, काही जण देतील काही जण नाही देतील, आणि मग त्यावेळी त्यांना सांत्वना करतायत आणि पुन्हा म्हणतात तुम्ही काय करा आता पुन्हा जावा. ते म्हणतात अरे आता आम्ही आताच जाऊन आलो. ते म्हणतात नाही नाही आता तुम्ही काय करा यावेळी त्यांच्याकडे नका जाऊ, त्यांच्या पत्न्यांच्याकडे जावा, आणि त्या पत्न्या माझ्या चांगल्या भक्त आहेत आणि त्या तुम्हाला निश्चित मदत करतील. आणि त्यावेळी ते ग्वालबाल त्या पत्न्यांच्याकडे जातात, आणि या ब्राह्मण पत्न्या आहेत ना की यांनी भगवंतांच्या बद्दल भरपूर श्रवण केलं होतं, की त्यांनी ऐकलेलं की कृष्ण बलराम असे आहेत अशा अशा लीला करतायत वगैरे, संपूर्ण भरपूर श्रवण केलं, आणि या श्रवणामुळे काय होतं की त्या भगवंताप्रती आकर्षित होत आहेत. म्हणजे आपण बघतो की श्रवण किती महत्वपूर्ण आहे, आणि सर्व शास्त्रात श्रवणम कीर्तनम विष्णू जी काही नवेदा व्यक्ती सांगितली जाते तर त्याच्यामध्ये पहिला काय सांगितलं जातं श्रवणम, की भगवंतांच्या विषयी श्रवण केलं पाहिजे. आपण बघतो या श्रवणामुळेच जी रुक्मिणी माता होती की तिनेही कधी भगवंतांना बघितलं नव्हतं, पण जेव्हा काही भीष्मक महाराजांच्या घरी हे नारद मुनी जायचे तर ते नेहमी भगवंतांचं गुणगान करायचे, आणि ते गुणगान ऐकून रुक्मिणी माता काय होते केवळ भगवंताकडे आकर्षित होती की हेच मला पती म्हणून हवेत. म्हणजे केवळ श्रवणाद्वारे भगवंतांच्या दिव्य गुणांची एवढी शक्ती आहे की त्या श्रवणाद्वारे श्रवणादी शुद्ध चिते कर येऊदय नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे, की हे भगवंताप्रतीचं जे प्रेम आहे हे आपल्या हृदयात प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे सुप्त रूपात आहे, पण काय करायचं आहे श्रवणादी शुद्ध चिते कर येऊदय, की आपल्याला भगवंतांच्या बद्दल श्रवण केलं पाहिजे. की श्रवण आज आपण बघतो अनेक लोक अनेक प्रकारे श्रवण करतात, परंतु काय सांगलंय यस्या वै श्रीयमानायाम कृष्णे परम पुरुषे, कोणाचं श्रवण केलं पाहिजे परम पुरुष भगवान श्रीकृष्णांचं, यस्या वै श्रीयमानायाम कृष्णे परम पुरुषे भक्तिरुत्पते पुंसा, की ज्यावेळी आपण भगवंतांच्या बद्दलचं श्रवण करतो, त्यांच्या या दिव्य लीलांचं श्रवण करतो, तर स्वाभाविकपणे काय होतं, आपल्या हृदयात भक्तीची भावना अंकुरित होते. आणि पुढे काय म्हणतात, शोक मोह भयापह. असं नाही की आपण श्रवण कीर्तन करत 25-30-40 वर्षे गेले आणि मग आपल्या जीवनातील शोक मोह भय जाईल. नाही, ज्या क्षणीच भक्तीची भावना अंकुरित होते त्या क्षणीच आपल्या जीवनातील शोक मोह भय काय होतं, निघून जात. की जसं आपण बघतो की आज कुणाच्या जीवनात शोक नाही हो, आज प्रत्येक व्यक्ती काय आहे, शोकाकुल आहे. की प्रत्येक गोष्टीबद्दल तू काय शोक करतोय, शोकाकुल आहे, भय भयग्रस्त आहे. आज आपण बघतो की अशी अधिक भयाकुल स्थिती आहे. आज एवढं भय समाजामध्ये आहे की विचारता कामा नाही, एवढे भयग्रस्त झालेले लोक. आज स्वतःच्या लोकांच्यावरच विश्वास होईना झालाय, तर एवढं सर्व अविश्वासाचं अश्रद्धेचं सर्व काही माहोल बनत चाललेलं आहे. आणि शोक मोह आणि मोहमय सर्व काही या स्वतःला शरीरालाच स्वतः मानून बसतात, हाच मोठा भय आहे, मोह आहे. किंवा दुःखी असताना पण स्वतःला सुखी मानून स्वीकार करतात, तर तो पण मोठा मोह आहे. तर अशा प्रकारे काय की जसं प्रकारे आपण भगवंतांच्या विषयात श्रवण करू ना, निश्चितपणे शोक मोह भय अपाह निघून जाईल आपल्या जीवना आपल्या जीवनातून. नंतर या ठिकाणी त्या ब्राह्मण पत्नी आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांचं त्यांनी श्रवण केलेलं होतं आणि स्वाभाविकपणे त्यांची हृदय भगवान श्रीकृष्णांच्याकडे आकर्षित झालेली होती. आणि जसं त्यांना कळालं की कृष्ण बलराम आपल्या जवळच या वनामध्ये गायी चारतायत आणि त्यांना भूक लागलेली आहे, तर ते काय करतायत, स्वतः सर्व भोजनाची भांडी घेतायत आपल्या डोक्यावर आणि तिकडे धावत येत आहेत. आणि जे ब्राह्मण जे त्यांचे पती होते, तर कित्येकांना ते विरोध करतायत आणि तरी त्या विरोधाला ते डावलून त्या काय करतायत, कृष्णांच्या सेवेसाठी जातात. आणि इकडं काय होतं की काही ब्राह्मण पत्न्यांना ते जाऊ देत नाहीत, तर कित्येक ब्राह्मण पत्न्या काय करतायत, काही जाऊ शकल्या नाहीत, त्या तिथंच भगवंतांच्या विरामध्ये काय करतायत, तिथंच शरीर त्यागतायत. आणि इकडं ज्या काही ब्राह्मण पत्न्या येतात, भगवान श्रीकृष्णांना ते संपूर्ण भोजन अर्पण करतायत आणि भगवान ते ग्रहण करतायत, सर्व ग्वाल बाल घेऊन ते आनंदित होतात. आणि त्यावेळी मग त्या ब्राह्मण पत्न्या त्या आता माघारी यायचं असतं, पण त्या काही माघारी फिरत नाहीत. मग कृष्ण बलराम सांगतात की तुम्ही जावा आता, आम्ही प्रसाद भोजन केलेलं आहे आणि तुम्ही चिंता करू नका, जावा आता. तर त्या म्हणतात, भगवंता मी आता परत गेलो, आमचे पती आमचा स्वीकार करणार नाहीत, कारण आम्ही त्यांचा विरोध असताना पण आम्ही त्यागून आलो आहोत, आता आम्हाला परत तिथं आश्रय नाही आहे. तर कृष्ण बलराम म्हणतात, चिंता करू नका की तुम्ही जावा आणि ते तुमचा काय करतील, स्वीकार करतील. आणि मग त्यांच्या विश्वास शब्दावर विश्वास ठेवून त्या घरी येतात. आणि जसं घरी येत आहेत, ते हे ब्राह्मण पती आहेत, हे खूप त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत करतात. आणि ते म्हणतायत की या यज्ञ करण्याचा उद्देश आहे की त्यांना प्रसन्न करणं आहे, परंतु आम्ही करू शकलो नाही. आम्ही एवढं सर्व वेद आणि सर्व मंत्र तंत्र सगळं काय आम्ही प्रवीण आहोत, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही त्या भगवंतांना संतुष्ट केलेलं आहे, तुम्ही श्रेष्ठ आहात. आणि अशा प्रकारे ते त्यांचं श्रेष्ठत्व स्वीकारतात. मग तिथं प्रश्न येतो, अरे मग जर हे श्रेष्ठ झालं, मग ह्याने काय नाही गेले, पुन्हा जाऊन भगवंतांनी क्षमा मागून त्यांना काही भोजन वगैरे नाही दिलं. तर ते म्हणतात की या लोकांना कंसाचं भय होतं, जर आम्ही गेलो तिकडं तर कंस आम्हाला काय बरं वाईट करेल, आणि म्हणून ते काय करतात, ते ब्राह्मण जात नाही तिकडं. तर अशा प्रकारे हे ब्राह्मण पत्न्यांच्यावर पण भगवंत कशी प्रकारे कृपा करतात. तर अशा प्रकारे आज हाचा दिवस आहे, हा कृपेचा आहे की भगवंतांचं, जसं आपण बघतो की राजे महाराजांचा वाढदिवस असायचा, तर त्यावेळी ते राजे महाराजे काय करायचे, संपूर्ण प्रजेला काय करायचे, जे काय हवं ते देत होते. आणि जो कोणी येईल त्या राजाकडे जे काय पाहिजे ते त्याला प्राप्त व्हायचं. आणि त्यामुळं आपण जसं एका कथा येते राजाचे, त्याचा वाढदिवस होता, तर जातात सगळे आणि तो प्रत्येक 3 मित्र जातात त्यांच्याकडे. तर ते राजाला मागतात, पहिला मित्र काय मागतो की तो म्हणतो, अरे मला घर नाही राजा, एक मोठा असं घर दे ना. तर राजा म्हणतो, हा ठीक आहे, घर द्या. दुसरा एक मित्र जातो, त्याला म्हणतो, अरे तो म्हणतो, मला माझे घर पण नाही आणि संपत्ती पण नाही आणि तुमच्या राज्यवाड्यात यायला रस्ता पण नाही. तर राजा म्हणतो याला सगळंच द्या. मग त्याला घर पण दिलं जातं, त्याच्यात भरपूर धन दौलत दिली जाते. नंतर त्याच्यासाठी राजवाड्यापर्यंत येण्यासाठी रस्ता नव्हता, तो रस्ताही देत असतो. मग तिसऱ्या मित्राला म्हणतात तुला काय पाहिजे, तर तो म्हणतो की मला काय नाही पाहिजे. तो म्हणतो नाही नाही माग काहीतरी माग. तर राजा म्हणतो तुला जर द्यायचंच असेल तर तुम्ही मला काय करा, तुमचा मित्र बनवा. तर राजा म्हणतो अरे मित्र बन तुला काय मिळणार. नाही नाही मला बाकी काय नाही पाहिजे, तुमचा मित्र व्हायचा आहे. मग राजा म्हणतो ठीक आहे, तुला माझे मित्र म्हणून मी स्वीकार केला. आणि मग काही दिवस जातात, आणि काही दिवस गेल्यानंतर राजाला आठवतं अरे माझा मित्र आहे तिथं, मला भेटायला जायचं आहे. तर मंत्र्याला सांगतो की मला तिकडे 2 दिवस तिकडे थांबायला जायचं आहे. तर मंत्री बघतो की अरे त्याला चांगलं घर नाही, झोपडी आहे. तर मग लगेच राजाच्या यायच्या आधीच तिथं घर मोठं प्रशस्त महाल बनवतो, कारण राजा राहणार आहे, छोटं मोठं घर नाही चालणार. मग प्रशस्त मोठं महाल तिथं बनवतात. नंतर यायला झालं रस्ता नसतो, चांगला रस्ता बनवतात. आणि राजा गेला तर काय, तर सगळं ऐश्वर तिथं ठेवतो. आणि मग जातो राजा, 2 दिवस राहतो आनंदात, आणि मग निघून येतो. म्हणजे आपण बघू शकतो ह्याने एक नुसतं घर मागितलं त्याला घरच मिळालं, याने घर रस्ता धन मिळालं तेवढंच मिळालं त्याला. पण ह्याला काय झालं, राजाच मित्र बनला. घरही मिळालं, रस्ताही झालं, धनही दौलतही मिळालं. पण ज्यावेळी राजाच मित्र आहे, भविष्यात कधीही काय लागलं तर त्याला आवाज देऊ शकतो, है ना. कधी ह्याच्यावर काय अडचण आली, कोणी सांगितलं अरे तो असं संकट आहे, राजा लगेच जाणार धाव की मदत करणार. तशाच प्रकारे आज आपण भगवंताच्याकडे आलो आहोत, तर भगवंताचा आज वाढदिवस आहे. भगवान काही द्यायला तयार आहेत, परंतु आपण काय मागितलं पाहिजे हे पण आपण विचार केला पाहिजे. आपण भौतिक गोष्टी मागितल्या तर भौतिक गोष्टी कशा आहेत, प्रभूचं उदाहरण देतात. जसं एखादा व्यक्ती गळ्यामध्ये टाय घातलेला आहे, आणि तो टाय काय करतोय, आवळतोय. म्हणजे भौतिक गोष्टी आपण जसं मागत जाऊ तसा तो आवळल्यासारखा, म्हणजे तो टॉयचाच एकदा काय होणार, गळपास बसणार, आपलाच मृत्यू होणार. तशा प्रकारे या भौतिक गोष्टी आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज सारखे आचार्य काय म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. की भगवंता तुम्ही आम्हाला हेच वरदान द्या. काय वरदान द्या, की तुमचा विसर होऊ नये, सतत आम्ही तुमचं नाव गाऊ शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंतांच्याकडे हे वरदान मागितलं पाहिजे. कारण आपण बघतो हरिदास ठाकूरांना ज्यावेळी चैतन्य महापुरुष सांगितलं की तुम वरदान माग, त्यावेळी हरिदास ठाकूर काय म्हणतात, भगवंत आम्हाला तुमचं स्मरण होत नाही. आणि हरिदास ठाकूर किती जप करायचे, 192 माळा जप करायचे. आणि ते व्यक्ती म्हणतोय की भगवंत आम्हाला तुमचं स्मरण होत नाही. मग आपण 16 माळा जप करतो तर त्यावेळी आपण किती वेळा म्हणलं पाहिजे की भगवंतान तुमचं स्मरण मला होत नाही. हा, तर अशा प्रकारे आपण भगवंतांच्याकडून ते स्मरण मागितलं पाहिजे की सतत तुमच्या नावाचं आम्ही स्मरण करू शकू. कारण या ठिकाणी तेच म्हणलेलं आहे, युवा माम पुत्र भावेन ब्रह्म भावेन चास कृता. की तुम्ही काय करा, निरंतर चिंतन केल्यामुळे, माझे प्रेमाने आणि स्नेहाने निरंतर चिंतन केल्यामुळे तुम्हाला सर्वोच्च पूर्णत्वाची अर्थात माझ्या परमधामाची प्राप्ती होईल. म्हणजे भगवंतांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे, निरंतर प्रेमानं आणि स्नेहानं. आपण कितीक वेळा काय करतो, नामजप करतो किंवा सेवा करतो, कितीक वेळा आपण कर्तव्य भावनेतून करतो, आपल्याला प्रेम नसतं त्याच्यामध्ये. पण एक सांगितलेलं आहे चला आपण करूया, एक कर्तव्य किंवा एक वचन दिलेलं आहे त्या दृष्टीनं करतो. पण भगवान त्या सांगतात प्रेमानं आणि स्नेहानं तुम्ही काय करा, माझं निरंतर चिंतन करा. आणि जर तुम्ही असं करू शकला तर तुम्हाला सर्वोच्च पूर्णत्वाची प्राप्ती होईल. सर्वोच्च पूर्णत्व काय, भगवंतांच्या धामाची प्राप्ती करणं. तर भगवंत यासाठीच या ठिकाणी प्रकट होतात जेणेकरून आपण त्यांच्या धामाची प्राप्ती करू. तुकाराम महाराज म्हणतात की संत संग देई मज. की संत तुकाराम स्वतःच ते जगद्गुरु आहेत, आणि ते जरी या भामचंद्रासारख्या डोंगराळ भागात जरी गेले तर तिथेही ते भगवंतांचं चिंतन करत असतात. म्हणजे अशा प्रतिकूल स्थितीमध्ये पण भगवंतांचं निरंतर चिंतन करतात. म्हणून का बरं, आणि असे व्यक्ती काय म्हणतात, भगवंतांचं आम्हाला भक्तांची संगत दे. ते म्हणतात भक्तांची आम्हाला संगत दे तुझ्या. जसं मुरारी गुप्ता वगैरे ते म्हणतात की जे भगवान तुम्हाला स्वामी मानतायत आणि स्वतःला सेवक मानतायत तुमचे, अशा भक्तांची मला काय करा, संगत द्या. म्हणजे आपण बघतो की जे काय साधू संघ सर्व शास्त्र काय, त्या साधूंचा या भक्तांचा संघ आहे तो आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आणि आपण यासाठी आपण भक्तांच्या संघात आहोत. त्यावेळी काय होतं, अति परिचयात अवज्ञा होत असते आणि म्हणून भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे आजच्या दिवशी की अशा प्रकारचे अवज्ञा आमच्याकडून होता का म्हणे. कारण एवढा चांगला संधी, एवढा चांगला चांगला अवसर, संधी आपल्याला काय म्हणतात, गोल्डन चान्स आपल्याला प्राप्त झालेला आहे. कारण यूज इट ऑर लूज इट. जर आपण या ज्या काही संधी मिळालेल्या आहे, आपल्याला जे चांगला मनुष्य जीवन मिळालेलं आहे, तेही भारत वर्षामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे, सुंदर अशा कृष्ण भावनेमध्ये आपण आलो आहोत प्रभुपादांच्या या मुमेंटमध्ये, तर आपण या सर्व गोष्टींचा की सहजतेने वापर न करता, कारण सहजपणे घेतलं तर ते आपल्या हातून निघून जाऊ शकतं. म्हणून एकदम गांभीर्याने आपण याला घेऊ, या मनुष्य जीवनाला आणि या कृष्ण भावनेला भक्ती चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळणं. कारण सांगितलंय की सिद्धांत सागर, भरपूर सिद्धांत सागर आहेत आणि त्याच्यातून काय होतं, मगरी, या सिद्धांत रूपी मगरी भरपूर आहेत आणि त्यातून व्यक्ती सुटून येऊन या चैतन्य महाप्रभूंच्या चरणापर्यंत लागणं खूप कठीण असतं, अवघड असतं. आणि जर अशा ठिकाणीहून तो परत जाणं किंवा पुन्हा या मायेमध्ये जाणं खूप काय आपल्यापेक्षा दुर्भाग्य आपणच असू. आणि म्हणून आपण हे काय जी काही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे, तर आजच्या दिवशी प्रार्थना करूया. उद्या श्रीमान श्री प्रभुपादांचा पण आविर्भाव दिवस आहे, नंदोत्सव. त्यांनी जे ही आपल्याला गोविंदजी प्रदान केले, सुंदर मंदिर, सुंदर संस्था, सुंदर ग्रंथ, सर्व काही आपल्याला त्यांनी प्रदान केलेलं आहे, तर त्यांच्याप्रती आपली जी कृतज्ञता आहे ते आपण नेहमी आपण काय म्हणतात त्याला, की करोडो जन्म जरी आपण त्यांची सेवा केली तरी ते आपण उपकार त्यांचे फेडू शकणार नाही, एवढे उपकार आपल्यावर त्यांचे आहेत. तर त्याप्रती आपण कृतज्ञ राहू आणि नेहमी आम्ही सर्व आपल्या जे वैष्णव आहेत, दास दासांनो दास बनून आम्ही या संस्थेमध्ये सेवा करत राहू, हाच आम्हाला आशीर्वाद भगवंतांनी, भगवंतांच्या प्रार्थना करू की जेणेकरून आपल्याला हा सतत त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या भक्तांचा संघ मिळण्यासाठी आणि त्यांच्या सर्व वैष्णवांची सेवा करण्यासाठी आम्हाला शक्ती देवत, खास करून हरिनाम कहण्यासाठी शक्ती देवत. कारण हरिनामामध्येच आपली शक्ती काय होते, गळली जाते. हरिनामात आपल्याला शक्ती लागत नाही आहे, तर ती शक्ती आम्हाला हरिनामात लागू दे, जेणेकरून आम्ही या दुष्ट मनाला, या दुष्ट कलुषित मना हृदयाला शुद्ध करू, जेणेकरून गोविंदजींची तो निरंतर स्मरण करेल आणि त्यांची निरंतर सेवा करेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. सर्व वैष्णवांच्या प्रति सर्वांनी मला क्षमा कर, बोलणं सोपं आहे पण आचरणात आणणं अवघड आहे. तर सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा आणि आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत आणि काही चुकून मागून जे काही अपराध होत असत ते आपण मोठ्या हृदयाने क्षमा करत. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. शिला प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.